வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர். चैतन्याची पोवळी माझी आनंदाची आरावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरून या त्र्यंबका लाखोली वाहे काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्पितु जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग ना तरी जीवाचिये सेजे गुरु कांतू करुनी भुंजे ऐसी प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे. या एवढ्या ओव्या 87 पासून ते 387 ते 390 म्हणजे 5 ओव्या 4 ओव्या आपण गेले काही रविवार पाहत आहोत आणि मागच्या रविवारी आपलं 3 तासाचं छोटंसं ध्यान शिबिर झालं. त्या ध्यान शिबिरामध्ये आपण या ओव्यांवर काही एक अनुषंगिक साधना देखील केली. या ओव्यांमध्ये अजून एक सूक्ष्म भाव असा आहे की ज्ञानेश्वर महाराज हे चैतन्याचं पोवळ म्हणजेच आनंदाचं असणारं राऊळ, त्या ठिकाणी गुरु प्रतिमा, बोध निर्माण होणं, बोधाचा बुद्धीवर प्रकाश पडणं, त्या प्रकाशामध्ये बुद्धी भाव धारण करायला समर्थ होणं आणि भाव कमळ सद्गुरूंना अर्पण करणं, काळशुद्धी होणं, याचा अर्थ काळाचं भानच नाहीस होणं, एकच ब्रह्मभाव भरून राहणं, अशा स्थितीमध्ये जीवदशा ही नाहीशी होणं आणि आत्मभाव पूर्णपणाने जागृत होणं, ज्ञानरूपी दिव्यानी सद्गुरूंना ओवाळणं, निरंतर सद्गुरूंची आरती करणं, ओवाळणं, जीवदशा धूप जाऊन शिवस्वरूप आपण आहोत असा भाव प्राप्त झाल्यामुळं सद्गुरु स्वरूपाशी समरस होणं आणि हाच जणू नैवेद्य सद्गुरूंना अर्पण करणं. इथपर्यंतच्या ज्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या त्या आपण पुजारी भराडा आणि गुरु लिंग प्रतिमा मूर्ती गुरुदैवत आणि आपण पुजारी अशा प्रकारचा भाव याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. हा एक ऑप्शन धरा, हा एक प्रकार धरा. आणि दुसरा प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी मधुरा भक्तीचा सांगितला. एक पुजारी आणि देव असा एक प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आणि पाठोपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, ना तरी जीवाचिये सेजे गुरु कांतू करुनी भुंजे, जीवरूपी शेज आहे, अंथरुण आहे आणि गुरु कांतू करुनी भुंजे, असा एक मधुरा भक्तीचा देखील भाग ज्ञानेश्वर महाराजांनी याच संदर्भामध्ये सांगितला. जीव जणू पत्नी आहे आणि गुरु पती आहेत. आता इथं गुरु म्हणजे ब्रह्म, गुरु ब्रह्मस्वरूप आणि जीव ब्रह्माचा भोग घेतो आहे, अशा प्रकारचा एक भाव देखील ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सांगितला. आपण नामस्मरणाच्या अंगानी या आपण भराडा होय गुरु तो लिंग अशा प्रकारे आपण पुजारी आणि गुरु प्रतिमा मूर्ती या भावानी आपण मागच्या वेळेला सद्गुरूंचं नाम घेत साधना केली. आज आपण थोडीशी थोडा वेळ चिंतनाच्या अंगानी, म्हणजे जिथं ज्या ओव्या नेमक्या नामस्मरणाकरता लिहिलेल्या नाहीयेत, चिंतनाकरता लिहिल्यात, या सगळ्या ओव्यांचा मूळ आधार जर काही असेल, अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, अभ्यंतरी लिएकडे म्हणजे अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेमाने मोठं प्रेम भरून आल्यामुळं श्री गुरूंचं रूप ध्यानामध्ये पाहतो आहे आणि त्याची उपासना करतो आहे. अशी ही जी मूळ ओवी आहे, त्या ओवीमध्ये कोणकोणत्या अंगांनी सद्गुरूंचं रूप पाहतो आहे असे अनेक प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. त्याच्यातला हा एक प्रकार आपण पाहतो आहोत केवळ. त्याच्या आधी या निरूपणाचा एक प्रकार पाहून झाला. हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. याच्यावर आपण थोडीशी अनुषंगिक साधनाही केली आणि हा एक प्रकार आत अंतःकरणामध्ये हृदय शुद्ध करून त्याच्या तटबंदीमध्ये आराध्य गुरुमूर्ती निश्चल ध्रुव अशी केली आणि सर्व भावेसी परिवारी, सर्व भावासकट परिवार, पूजा साहित्य, घर, दास दासी, नोकर चाकर इत्यादी सर्व आपणच झालेले आहोत, अशा प्रकारचा एक भाव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. आणि हा पुढचा भाव ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते या चार ओव्या आहेत. म्हणून अभ्यंतरी लिएकडे म्हणजे आत अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमाने सद्गुरूंचं रूप ध्यानात आणायचं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तर त्या प्रकारे आपण आपल्याला काही करता येते का ते आपण पाहू थोडा वेळ. आपण डोळे मिटून बसूया. मागच्या वेळेला आपण मागच्या रविवारी हे जे चैतन्याचं पोवळं आहे ते पोवळं म्हणजे चिदाकाश असं आपण धरलं. आज आपण अभ्यंतरी लिएकडे म्हणजे शब्दशहा अंतःकरणात हृदयाच्या ठिकाणी हे चैतन्याचं पोवळं आहे अशी भावना करणार आहोत. मी बोलणार आहे कमी, तुम्हाला भावना करायची आहे जास्त. खूप प्रेम दाटून यावं, अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणजे हृदयाच्या ठिकाणी लक्ष असावं. बाकीच्या देहाचा विसरच पडावा, नकोच आठवण. आपली अंतःकरण भूमी हेच चैतन्याचं पोवळं आहे आणि केवळ तेवढंच अस्तित्वमान आहे. अक्षय अविनाशी आणि चैतन्य रूप जाणीव रूप अविनाशी जाणीव रूप चैतन्य रूप हृदय अंतकरण हे जणू काही एखादं पोवळं बाकीच्या देहाचा आठवही नको अविनाशी चैतन्य रूप अंतकरण भूमीमध्ये निर्भय निवांत निश्चिंत निरार्थ निष्काम अद्वैत स्थिती आहे द्वैत लोप झालेला आहे त्यामुळे ते चैतन्याचं जे पोवळं आहे अंतकरण ते आनंद रूप झालेला आहे शांती सुख आणि आनंद असं त्याचं स्वरूप आहे आपली हृदय भूमी म्हणजे केवळ आनंदाचा प्रांत झालेला आहे आनंद शांती समाधान प्रेम एका अर्थाचे शब्द त्या आनंदरूपी रावळामध्ये गुरुमूर्तीला पहा आणि सतत पाहत राहा गुरुंचं रूप पहा. गुण पहा. आणि बोध पहा. या तिन्ही गोष्टी पाहणं म्हणजे गुरुमूर्ती पाहणं. गुरुंचं रूप पाहिल्यामुळे सुख, गुण पाहिल्यामुळे प्रेरणा, आणि गुरुमूर्तीच्या ठिकाणी बोध पाहिल्यामुळं अमरत्वाचा भाव निर्माण होतो आहे, अमृतत्वाचा भाव निर्माण होतो आहे. याचा परिपाक म्हणून आपण ब्रह्मस्वरूप आहोत असा बोध निर्माण झाला. आपण चैतन्य रूप, आनंद रूप आहोत. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. अशा प्रकारचा निश्चय बुद्धीमध्ये स्थिरावला. गुरुमूर्ती आहे, आपण आहोत ब्रह्मभावाने. गुरूंचं सुखमय रूप पाहतो आहोत, प्रेरणादायी गुण पाहतो आहोत. आणि बोधाशी एकरूपता साधतो आहोत. बोध झालेला आहे, बुद्धी प्रकाशित झालेली आहे. बुद्धीच्या ठिकाणी बोध देखील आहे आणि गुरुमूर्तीबद्दल भाव देखील आहे. आणि गुरुमूर्तीला लाखोली लक्ष फुलं वाहतो आहोत. प्रत्येक फूल वाहत असताना बोध आणि भाव यांचा समन्वय आहे. बोध ही निर्माण होतो आहे आणि भाव ही जागृत होतो आहे. मोठ्या प्रेमाने गुरुमूर्तीवर आपण फुलं वाहतो आहोत. बुद्धी जागृत, बोधानी आणि भावानी चिंब भिजलेली. प्रत्येक फूल वाहत असताना ब्रह्मभावी आहे. आणि भावाचा ओलावा देखील आहे. अर्पण बुद्धी मुळे आपलं व्यक्तित्व देखील अर्पण झालं. आपण अव्यक्ती झालो. जगत भाव संपला. स्थळ संपल्यामुळे काळ संपला. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ, एवढीच गोष्ट शिल्लक राहिली. केवळ ब्रह्मस्वरूप आणि काळ लोप पावला. जीवदशा नाहीशी होऊन शिवस्वरूप प्राप्त झालं. समोर गुरुलिंग आहे, आपण फुलं वाहतो आहोत. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी, श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत, हे तसंच आहे. पण पूजा करणाऱ्याची व्यक्ती नाहीशी झाली. एका बाजूने तो आहे आणि एका बाजूने नाही. जीवदशा गेली, ज्ञान भूमिका निर्माण झाली, त्याचा प्रकाशही आहे आणि पूजा करणारा देखील आहेच. श्री गुरु मूर्तीला ओवाळणं देखील चाललेलं आहे त्या ज्ञानाच्या प्रकाशात. परिणामी पूर्ण सामरस्य निर्माण झालं. पूजा करणारी व्यक्ती अव्यक्ती झाली तरी तिथं आहे आणि सामरस्य देखील आहे. सामरस्य हाच कोणी एक नैवेद्य तो गुरुंना अर्पण होतो आहे. आपण भराडा पुजारी आहे तसाच आहे पण अर्पण झालेला. समरस होऊन सामरस्य देखील अर्पण केलेला. गुरु तो लिंग गुरु मूर्ती देखील आहे. एका बाजूनी पुजारी आणि गुरु एक झालेले आहेत, दुसऱ्या बाजूनी ते तसेच पुजारह आहेत. मोठ्या प्रेमाने असा भाव आपण आपल्या ठिकाणी धारण केलेला आहे. सद्गुरूंना मनोमन नमस्कार करून आत असलेल्या गुरुमूर्तीला आपण हळूहळू भानावर यायचं आहे. डोळे उघडायला देखील नको वाटेल पण बोध घेऊन बोध कायम ठेवून सावध होऊया. हरी गेले चार रविवार मी ज्या चार ओव्यांवर प्रवचन करत होतो आजचा हा पाचवा रविवार आहे. त्याचं खरं निरूपण म्हणजे अशा प्रकारे साधना हे त्याचं खरं निरूपण आहे. ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे. मोठ्या प्रेमानी बुद्धी अशा प्रकारचा भाव धारण करते वाहते. दोन प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी या एकाच साधनेमध्ये सांगितलेले आहेत. एक पुजारी आणि देव, दुसरा म्हणजे पत्नी आणि पती. जीव ही पत्नी आणि गुरु म्हणजे ब्रह्मभाव हा कोणी पती. आपण एकाच प्रकारांनी साधना करून पाहिली आणि तशीच साधना करणं हे श्रेयस्कर देखील आहे. भावानुरूप क्वचित कोणाचा तरी असा भाव असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी साधनानाम अनेकता या न्यायानी कुठलाही भाव निरूपणात सोडलेला नाहीये. त्यामुळे जीवाचिये सेजे गुरु कांतू करुनी भुंजे हा मधुरा भक्तीचा भाव देखील विशद करून सांगितलेला आहे. जे तशा प्रकारेही भाव धरतात ते त्या तऱ्हेने करूनही पाहतील. अशा प्रकारे पुजारी आणि देव या भावानी श्री गुरुमूर्तींची अत्यंत प्रेमानी उपासना ध्यानामध्ये कशी केली जाते याच्या संबंधी मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. असं बघा की आत अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप ध्यानामध्ये पाहून त्याची उपासना करायची, या विषयावर ज्ञानेश्वर महाराज त्यांची प्रतिभा किती काम करायला लागली. त्यांनी हे सर्व निश्चित केलेलं आहे, ज्या अर्थी लिहिलेलं आहे त्या अर्थी केलेलं आहे आणि सर्व मार्गाने त्यांनी उपासना निश्चित केलेली आहे. म्हणून तर इतक्या प्रभावी पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला जर सांगितलं की अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमाने श्री गुरुमूर्तींचं रूप ध्यानामध्ये आणून त्याची उपासना करायची तर आपण काय केलं असतं. म्हणून हे आपल्याला मार्गदर्शक देखील आहे. इथपर्यंत आपली प्रतिभा, आपली कल्पना, आपले भाव पोचत नाहीत म्हणून ज्ञानेश्वरीचा आपल्याला आधार आहे. अशा प्रकारे या तीन साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आपण पाहिल्या. हृदय शुद्धीच्या तटबंदीमध्ये जो आराध्य गुरुमूर्ती आहे त्यांची स्थापना करून सर्व भावेसी परिवारी आपण होय ही पहिली, आता सांगितलेल्या दोन साधना, एक गुरु देव आणि आपण पुजारी या भावानी अथवा मधुरा भक्तीच्या भावानी, अशा तीन साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या. आता त्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगायला सुरुवात करतात. त्यांच्यापाशी कल्पनांची उणीव नाही, कमतरता नाही. बघा, कोणे एके अवसरी झाल्या या गोष्टी. आता कधी कधी याच्या व्यतिरिक्त आणखी प्रकाराने तो उपासना करतो. कोणे एके अवसरी अनुरागु भरे अंतरी, अत्यंत प्रेम अंतःकरणात निर्माण होतं सद्गुरूंविषयी. याही वेळेला प्रेम आहेच, पण हे प्रेम अजून एक रूप धारण करतं असा त्याचा अर्थ. प्रेम देखील अनेक रूप धारण करतं. एकाच पद्धतीने प्रेम दरवेळेला व्यक्त होईल असं होत नाही. यावेळेला आता कशा प्रकारे व्यक्त होत आहे ते आपण पाहू. की तया नाम करी क्षीराब्धी, त्या प्रेमाला क्षीरसागर असं नाव नामाभिधान प्राप्त झालं. कोणे एके अवसरी अनुरागु भरे अंतरी, अत्यंत प्रेम सद्गुरूंविषयी अंतःकरणात निर्माण झालं की ते प्रेमच क्षीराब्धी होऊन गेलं, क्षीरसागर होऊन गेलं. म्हणजे प्रेम हे सागरासारखं झालं आणि तोही सागर खारट नव्हे तर क्षीरसागर झाला. प्रेम हे सागरासारखं व्हावं आणि क्षीरसागरासारखं व्हावं अशी कल्पना आता ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर मांडत आहेत. ज्या दुधामुळे तुष्टी पुष्टी मिळते, ज्याच्यामुळे आपलं जीवन चालू राहत, असं दूध थेंभर वाटीभर नव्हे तर क्षीरसागर आणि आपल्या प्रेमाचा क्षीरसागर. कोणे एके अवसरी अनुरागु भरे अंतरी, इतका अनुराग अंतःकरणामध्ये निर्माण होतो की तो अनुराग क्षीरसागराचं रूप धारण करतो. तेथ ध्येय ध्यान बहु सुख, आणि त्या क्षीरसागरामध्ये जो ध्येय स्वरूप आहे त्याचं ध्यान हे अतिशय सुख देणारं असं राहतं. ध्येय आहे परमात्मा. या ठिकाणी ध्यानाचं ध्येय आहे गुरुमूर्ती. गुरुमूर्ती आणि परमात्मा याच्यामध्ये फरक नाही. तेथ ध्येय ध्यान बहु सुख, या ध्यानाने खूप सुख प्राप्त होत आहे. तेची शेष तुका निर्दोख, हे जे सुख आहे ध्यानातून प्राप्त होणार, अशा प्रकारे लक्ष दिल्यामुळं ध्यान लावल्यामुळं प्राप्त होणार जे सुख आहे, तेची शेष तुका निर्दोख, तीच हे सुख हीच कोणी एक शेषशय्या. आता बघा या कल्पनेमध्ये केवढी व्यापकता यायला लागली. तेथ ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुका निर्दोख. वरी जळ शयन देख भावी गुरु, आणि त्या शेषावर पहुडलेले आहेत गुरुरूपी विष्णू. आधी शंकरांची उपमा देऊन एक भाव ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितला लिंग रूपानी, आता विष्णू रूपानी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, मग त्या विष्णूंचे पाय चुरत बसणारी चेपणारी लक्ष्मी आपण झालेले आहोत. आणि समोर नमस्कार हात जोडलेला कायम तत्पर असलेला श्री विष्णूंचं वाहन झालेला गरुड, गरुड होऊन उभा आहे आपणच, लक्ष्मी ही आपणच झालाय. आणि गरुड होऊन देखील आपणच उभा आहे, दोन्ही आपणच झालाय. नाभी आपण जन्मे, विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. गरुड होऊन उभा राहिल्यानंतर आणि लक्ष्मी राहून सेवा करत असताना त्या नाभीतून जन्मलेला ब्रह्मा दिसला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाभी आपण जन्मे, तर तो जन्मलेला ब्रह्मदेव देखील आपणच आहोत अशी भावना केलेली आहे. ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख, गुरुमूर्तींच्या अत्यंत प्रेमाने अशा प्रकारचं ध्यान सुख अनुभवतो. परत चार ओळ्या आहेत बर का, या 92 पासून ते 95 पर्यंत. कोणे एके अवसरी अनुरागु भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी, तेथ ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुका निर्दोख. वरी जळशयन देख भावी गुरु, मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊनी उभा राहे आपणची. नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. याच्यावर अजून निरूपण होणं बाकी आहे याचा, तर सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितला. याच्यामध्ये अनेक भाव व्यक्त होतात पण हा चौथा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर ठेवला, आपण तो पुढच्या रविवारी यथावकाश बघत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम भद्रम कर्णे शृणयाम देवाः भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितन्यदायुः। ओम शांति शांति।